विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण मुक्त महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ही आहे यशवाणी. यशवाणी हा वेब रेडिओ ऐकण्यासाठी वेबसाईट ओपन करा आणि लॉग ऑन करा www.digitalyunivercity.ac आणि ऐका यशवाणी लाईव्ह. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद जपणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र, पदविका, पदवी तसंच पदव्युत्तर असे अनेक अभ्यासक्रम घेतले जातात आणि आता ही ज्ञानगंगा थेट आपल्या कॉम्प्युटरमार्फत थेट घराघरात पोहोचवण्यासाठी वेब रेडिओ यशवाणी ही संकल्पना प्रत्यक्षात आली. यशवाणीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातले विविध विषयातले तज्ज्ञ इथं आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि त्या विषयी आपले जर का काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्याचं निरसनही ऑनलाईन आपल्याला उपलब्ध आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0253 2231 480, 2231 481 आणि 2230 334. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला अर्थशास्त्र याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉ उमेश राजदेरकर. डॉ उमेश राजदेरकर यांचा आपल्याला परिचय आहेच. ते अर्थशास्त्र विषयातले PhD आहेत. अध्ययन कौशल्य, वाचन, लेखन, श्रवण, स्मरण कौशल्य याविषयीचे मार्गदर्शन यापूर्वी आपण ऐकलेलं आहेच. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अर्थशास्त्र याची मूलभूत संकल्पना, जे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांना हा विषय आहे आणि त्यांनी आवर्जून लक्षपूर्वक आज आपण हे व्याख्यान, हे मार्गदर्शन ऐकायचं आहे. तर मी डॉ उमेश राजदेरकर यांचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर, आज मुख्य विषय जो आहे तो अर्थशास्त्र याची मूलभूत संकल्पना, तर त्याविषयी आपण
अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि मानवी गरजांची वैशिष्ट्ये या दोन गोष्टींचा विचार करणार आहोत. आता आपण म्हणालात की अर्थशास्त्र हा विषय आपल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आहे, हे अगदी बरोबर आहे. पण मी त्याच्यावर थोडा असा विचार करून म्हणतो की अर्थशास्त्र हा विषय जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा अगदी आपल्या मृत्यूनंतरही चालूच राहतात. त्याच्यामुळे अर्थशास्त्र हा विषय हा समाजातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष याच्याशी संबंधित असणारा विषय आहे. आपण समाजामध्ये राहतो आणि समाजामध्ये राहताना आपल्याला काही कामधंदा करावा लागतो. आता कामधंदा करायचा म्हटलं तर समजा तुम्हाला काही व्यवसाय करायचा आहे तर तुमच्याकडे भांडवल पाहिजे, तुमच्याकडे काही साधन सामग्री पाहिजे, जमीन पाहिजे तर तुम्हाला शेती करता येईल, काही तुमच्याकडे कौशल्य पाहिजे की जेणेकरून त्या कौशल्याचा वापर करून तुम्ही उत्पन्न मिळवू शकाल आणि आपली रोजीरोटी कमवू शकाल. आता काय असतं की प्रत्येकाकडे काहीही उत्पादनाची साधनं नसतात. मग माझ्याकडे समजा जमीन नाही आहे, माझ्याकडे उत्पादन सुरू करण्याकरता जे आवश्यक असतं यंत्र ते नाही आहे आणि माझ्याकडे फक्त माझे श्रम आणि माझे कौशल्य आहेत आणि म्हणून माझे जे श्रम आहेत, माझी काम करण्याची जी इच्छा आहे, जी शक्ती आहे, त्या शक्तीचा मी उत्पन्न मिळवण्याकरता त्याचा उपयोग करतो. म्हणून तुम्हाला माहीत असेल की आपल्या देशामध्ये आणि प्रत्येक समाज रचनेमध्ये उत्पादक आणि श्रमिक असे दोन वर्ग असतात. उत्पादकांकडे उत्पादनाची साधनं असतात, भांडवल असतं, निर्णय घेण्याची क्षमता असते, जमीन असते, इमारत असते, म्हणजे उत्पादनाकरता जे जे काही लागतं यंत्रसामग्री ती त्यांच्याकडे असते आणि म्हणून ते उत्पादक म्हणून ते वावरत असतात. पण ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे श्रम आहेत. देवाने प्रत्येकाला बुद्धी आणि दोन हात दिलेले आहेत, या बुद्धीचा आणि या हातांचा वापर करून तो श्रम करतो आणि त्या श्रमातून आपल्याला हवं असणारं, आपल्या गरजा भागतील एवढं तो उत्पन्न मिळवतो आणि आपलं जीवनचरित्र चालवतो. आता अर्थशास्त्राचा हा जो अभ्यास विषय आहे हा मुख्य म्हणजे जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेले जे लोक आहेत, तुमच्या माझ्यासारखे, या लोकांचं आर्थिक वर्तन कसं आहे, हे कष्ट का करतात, हे उत्पन्न का मिळवतात आणि हे उत्पन्न मिळवताना संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचे काय परिणाम होतात याचा एक साकल्याने विचार करणारे एक शास्त्र आहे. आणि याच्यामध्ये मग सामान्य व्यवहारात जे आपण म्हणजे ॲडम स्मिथने जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. आणि या समाजाचा मुख्य उद्देश हा आपल्या भौतिक गरजांची पूर्तता करणं हा असतो. आता या ठिकाणी आपल्या भौतिक गरजा ज्या आहेत म्हणजे मला अन्न पाहिजे, मला कपडे पाहिजे, मला निवारा पाहिजे आणि मानवी जीवन सुखकर होण्याकरता जे जे काही आवश्यक आहे ते मला हवं आहे आणि म्हणून मी उत्पन्न मिळवतो, श्रम करतो. आता या ठिकाणी मग तुम्हाला जर वाटेल की मग उत्पादनाचे घटक कोणते आहेत बुवा, तर पहिला घटक जो आहे हा श्रम आहे आणि या श्रमातून आपल्याला उत्पन्न मिळतं. आणि हे श्रम जे असतात हे श्रम श्रमिकांमध्ये हे अंगभूत असतात आणि ते श्रमिकांपासून वेगळे करता येत नाही. म्हणजे आता तुम्ही समजा रेडिओवर काम करता तर तुमच्या आवाजाला एक वेगळं त्या ठिकाणी वजन आहे, वेगळी शैली आहे तुमची बोलायची, ते तुम्ही कौशल्य संपादन केलेलं आहे. आता तुमचं हे कौशल्य कोणी काढून घेऊ शकत नाही. म्हणून श्रम आणि श्रमिक हे दोघांमध्ये मिसळलेले असतात, ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. म्हणून इंग्लिशमध्ये श्रम आणि श्रमिक याला लेबर हा एकच शब्द आहे.
बर,
कारण श्रम जे आहेत श्रमिक असे ते वेगळे करता येत नाही, हे श्रमाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं जे आहे ते आहे की श्रमिक हा उत्पादनाचा एक जिवंत घटक आहे. म्हणजे जिथे तुम्ही काम करता त्या ठिकाणी यंत्र, समजा तुम्ही कारखान्यात काम करत असाल तर कारखाना ही एक म्हणजे यंत्र ही एक निर्जीव वस्तू आहे पण ते यंत्र हाताळणारे तुम्ही किंवा मी हे एक सजीव माणूस आहे. मला भावना आहेत, मला राग आहे, मला लोभ आहे, मला दुःख आहे, सुख आहे, मला आनंद होतो, मला दुसऱ्याचं दुःख जाणून घेता येतं. म्हणजे असे जे गुण आहेत जे नैसर्गिक आहेत जे सजीव आहेत ते श्रमिकांमध्ये असतात आणि म्हणून यंत्राप्रमाणे श्रमिकाला वागणूक देऊन चालत नाही. म्हणजे एखादं यंत्र बिघडलं तर ते तुम्ही दुरुस्त करू शकता पण एखाद्या श्रमिकाचं तुम्ही मन दुखवलं तर त्याच्या उत्पादनाने विपरीत परिणाम होतात. म्हणून आपण नेहमी कामगार संघटना ज्या उठाव करतात त्याची एक प्रमुख मागणी असते ती म्हणजे आम्हाला माणसासारखी वागणूक द्या. आणि म्हणून ही मागणी का असते, आम्ही जरी उत्पादनाच्या कार्यामध्ये योगदान देत असलो तरी आम्ही यंत्र नाही, आम्ही माणूस आहोत. आणि म्हणून आपल्या देशामध्ये कामगार कल्याणाचे विविध कायदे आहेत. त्याच्यामध्ये 8 तासापेक्षा जास्त काम नको, कारखान्यामध्ये वायुविजनाची प्रकाशाची चांगली सोय पाहिजे, कारखान्यामध्ये येण्या जाण्याकरता कामगारांना सुविधा पाहिजे, कारखान्यामध्ये काम करताना अपघात झाल्यावर त्याला मेडिकल ट्रीटमेंट किंवा वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, कारखान्यात काम करणाऱ्या ज्या भगिनी आहेत त्यांच्या मुलांना सांभाळण्याकरता पाळणा घर पाहिजे, कामगारांना पेन्शन पाहिजे, असे अनेक कायदे आपल्याकडे आहेत. ते का आहेत तर ते श्रम हा उत्पादनाचा सजीव घटक आहे याच्याकरताच ते आहेत. म्हणजे श्रम हे श्रमिकापासून वेगळे करता येत नाही आणि श्रम हा उत्पादनाचा एक सजीव घटक आहे हे श्रमिकाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं म्हणजे श्रम साठवता येत नाही. समजा कल्पना करा तुमच्याकडे 5 लाख रुपये आहेत आणि तुम्हाला आता ते व्याजाने बाजारामध्ये द्यायचे आहेत पण सध्या बाजारामध्ये व्याजदर जो आहे तो खूप कमी आहे तुमच्या दृष्टिकोनातून. मग तुम्ही म्हणता की हे कर्ज देण्यापेक्षा आपण काय करूया की सध्या ठेवू घरामध्ये किंवा बँकेमध्ये आणि नंतर व्याजदर वाढल्यानंतर आपण देऊ. म्हणजे आपल्या 5 लाखावर आपल्याला व्याजरूपी उत्पन्न मिळवण्याकरता तुम्ही थांबू शकता. म्हणजे हा भांडवल जो घटक आहे तुमच्याकडे तो तुम्ही थोपवून धरू शकता त्याचा पुरवठा करण्यापासून, कारण तुम्हाला जास्त व्याजदराची अपेक्षा आहे. पण श्रमिकाला असं म्हणता येत नाही, कारण श्रमिकाचे श्रम हे साठवून ठेवता येत नाही. समजा एखादा कामगार आहे, समजा मला आज बाजारामध्ये माझे श्रम विकून मला उत्पन्न मिळवायचं आहे आणि आज बाजारामध्ये 100 रुपये एवढा एका दिवसाच्या कामाचा वेतन दर आहे. तर आता मी जर म्हणालो की नाही मला 100 रुपये कमी वाटतात, मला 150 रुपयेच मिळाले पाहिजे, मी काही काम करणार नाही, जेव्हा 150 रुपये होईल तेव्हा मी कामावर जाईल, असं जर मी ठरवलं तर चालणार नाही. कारण मला माझ्या स्वतःच्या गरजा आहेत, माझ्या कुटुंबाच्या गरजा आहेत, माझ्या पत्नीच्या मुलांच्या गरजा मला भागवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे माझे श्रम मला साठवून ठेवता येणार नाहीत आणि त्यामुळे जो रेट मिळेल जो वेतन दर मिळेल त्या वेतनावर मला काम हे करावंच लागतं.
ते वेळेशी निगडित आहे.
हा म्हणजे श्रम साठवून ठेवता येत नाही. तुम्ही जसं 5 लाख रुपये आज द्यायचे की उद्यायचे तुम्ही ठरवू शकता पण श्रमात हा सजीव घटक असल्यामुळे आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता तो थांबू शकत नाही आणि म्हणून बाजारात जो वेतन दर असेल त्या वेतन दरावर त्याला काम करावं लागतं. आता हे जरी असलं तरी श्रमाला एक राखीव किंमत पण असते. म्हणजे मी किती समजा बाजारामध्ये 100 रुपये दर आहे आणि हा 100 रुपये दर मला कमीच वाटतो आहे तरी देखील माझ्या गरजा या भागण्याच्या दृष्टिकोनातून मला स्वतःचे काही माझं प्रेडिक्शन असतं काही अंदाज असतात आणि तो रेट मला मिळालाच पाहिजे. म्हणजे माझी स्वतःची अशी राखीव किंमत असते आणि ती राखीव किंमत मला या ठिकाणी मिळाली पाहिजे तरच मी काम करतो. त्यामुळे श्रमिकाला कामाला उद्युक्त करण्याकरता एक अट्रॅक्टिव्ह वेज रेट की ज्यामुळे तो श्रमिक काम करेल काम करायला तयार होईल तो देखील त्या ठिकाणी आवश्यक असतो देणं. आणि म्हणून आपल्याकडे बरोबर आहे म्हणून आपल्याकडे वेतनाचा किमान दर हा निश्चित केलेला आहे. हा दर कसा निश्चित होतो बाजारामध्ये वस्तूच्या किमती काय आहेत घरांच्या किमती काय आहेत कामगाराला रोज किती उष्मांकाची गरज आहे हे सर्व पाहून हा दर निश्चित केला जातो आणि तेवढा वेतन दर देणं हे कारखानदारांना मालकांना बंधनकारक असतं. आता श्रमाची ही वैशिष्ट्य पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की किती मोठं योगदान अर्थशास्त्रामध्ये आणि एकूणच समाजाच्या आर्थिक प्रगतीमध्ये श्रम हा घटक देत असतो आणि कोणत्याही आर्थिक विकासाचा मुख्य उद्देश हा मानवाचं कल्याण हाच आहे.
बरोबर.
तुम्ही समजा खूप मोठे रस्ते बांधले खूप मोठे कारखाने उभारले परंतु तुमच्या श्रमिकांचं तुमच्या देशातील लोकांचं जर शोषणच असेल तर त्या आर्थिक विकासाला काही उपयोग नाही काही अर्थ नाही. म्हणून आज प्रत्येक म्हणजे विकसित देशामध्ये विकसनशील देशामध्ये आपला घटक आपला देशातील नागरिक हा सुखी कसा होईल सुखी कसा राहील हे त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून मग आर्थिक जे निर्णय आहेत ते निर्णय हे राबवले जातात. आता या ठिकाणी दुसरा एक महत्वाचा उद्देश आपला असा आहे की या ठिकाणी दुसरा एक मुद्दा असा आहे की प्रत्येक समाज हा आपल्या देशातील लोकांच्या आर्थिक भौतिक या गरजा पूर्ण करण्याकरता झटत असतो आणि त्यातूनच मग आपल्याला उत्पादक क्रिया याची निर्मिती होते. आता आपण काय करतो दैनंदिन जीवनामध्ये जे आपलं असतं त्याच्यामध्ये आपण आता पाहिलं की आपण उत्पन्न मिळवतो आणि या उत्पन्नाचा वापर आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता करतो. आता गरजा कोणत्या कोणत्या असतात आपल्या गरजांचे 3 प्रकार पडतात. पहिली गरज आहे आवश्यक गरजा म्हणजे मला आवश्यक आहे की मला अन्न पाहिजे जेणेकरून माझं शरीराचं कार्य चालू शकेल मला किमान उष्मांक मिळतील आणि माझी बुद्धी आणि माझं शरीर हे चांगल्या प्रकारे काम करू शकतील. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जिवंत राहण्याकरता जे किमान उष्मांक हवे असतात ते किमान उष्मांक हे मला मिळायला पाहिजे नंबर एक. त्याचप्रमाणे मला निवारा पाहिजे राहायला घर पाहिजे डोक्यावर छप्पर पाहिजे उन्हा पावसापासून माझ्या कुटुंबाचं रक्षण करेल अशी व्यवस्था पाहिजे आणि मला माझे कौशल्य वाढवण्याकरता शिक्षण पण पाहिजे. म्हणजे या माझ्या आवश्यक गरजा या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण झाल्या तरच मी एक मनुष्य म्हणून त्या ठिकाणी जिवंत राहू शकेल आणि मग कौशल्य प्राप्त करून मी माझ्या देशाच्या विकासामध्ये योगदान देऊ शकतो. म्हणून आवश्यक गरजा या प्रथमता पूर्ण व्हायला पाहिजे. दुसरा गरजांचा प्रकार आहे तो आहे सुखसोयीच्या गरजा. आता एकदा माझ्या आवश्यक गरजा पूर्ण झाल्या म्हणजे मला अन्न मिळालं खायला जे किमान आवश्यक आहे ते मिळालं राहायला घर मिळालं की मग मला सुखसोयीच्या गरजा कम्फर्ट्स हे मला प्रिय वाटू लागतात. म्हणजे समजा जर मी डाळ भात खात असेल तर एका दिवशी मला अंडं खावंसं वाटतं एका दिवशी सफरचंद खावेसे वाटतात किंवा मांसाहार घ्यावा असा वाटतो. म्हणजे आपल्या किमान गरजा पूर्ण झाल्यानंतर ज्या गरजा उद्भवतात त्या सुखसोयींच्या गरजा म्हणून ओळखल्या जातात. याच्यामध्ये थोडंसं हायर लेवलचं कन्झम्पशन हे या ठिकाणी असतं. आणि तिसरे आहेत चैनीच्या गरजा. आता चैनीच्या गरजा म्हणजे लक्झरीज, याच्यामध्ये माझ्या आवश्यक गरजा असतात, सुखसोयींच्या गरजा पूर्ण होऊन जातात, आणि आता जरा मला माझ्या स्टेटसला शोभेल या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी गरजा पूर्ण करू लागतो. म्हणजे मी जर सायकलवर येत असेल कामावर तर मी म्हणतो आता थोडं एखादी स्कूटर घेऊया, स्कूटर असेल तर मला असं वाटतं एखादी जुनी सेकंड हँड आपण गाडी घेऊया. म्हणजे चैनीच्या या गरजा त्या ठिकाणी व्यक्ती पूर्ण करायच्या मागे लागते. आणि या गरजा पूर्ण करणं हा मनुष्याचा स्वभाव आहे आणि तेच त्याचं एक कार्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सामान्य व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी अन्य व्यक्तींसारखी इथे गृहीत धरलेली आहे. आणि अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीचं हा जो प्रयत्न आहे आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या, उत्पादनामध्ये योगदान देण्याच्या आणि त्यातून आपला आर्थिक प्राप्ती करण्याचा याचा अभ्यास केला जातो. आता मानवी गरजांची काही वैशिष्ट्य मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्या विद्यार्थ्यांकरता. अर्थशास्त्राविषयी आपल्या जीवनाशी इतका रिलेटेड आहे, इतका संबंधित आहे, इतका जवळचा आहे की अगदी तुमच्या माझ्या आपल्या उदाहरणावरून देखील हा विषय चांगल्या प्रकारे समजून घेता येतो. आणि म्हणून गरजांची आता जे आपण वर्गीकरण पाहिलं, आवश्यक गरजा, सुखसोयींच्या गरजा आणि चैनीच्या गरजा, याच्यानंतर आता आपल्याला गरजांची काही वैशिष्ट्य पाहावी लागतील. पहिलं वैशिष्ट्य येतं म्हणजे गरजा या अमर्यादित असतात. मानवी गरजा ज्या आहेत, एक गरज पूर्ण झाल्यानंतर दुसरी गरज लगेच त्या ठिकाणी निर्माण होते आणि कोणी असं म्हणत नाही की आता मला काही नको. म्हणजे एकानंतर दुसरी गोष्ट, दुसरीनंतर तिसरी गोष्ट, तिसरीनंतर चौथी, पाचवी, अशा गरजा या वाढतच असतात. आणि म्हणून काही वेळेला आपण पाहतो की समाजशास्त्रामध्ये, मानसशास्त्रामध्ये काही प्रश्न जे उपस्थित होतात की काही वेळेला तरुण मुलं चोरी करतात किंवा काही प्रश्न हे निर्माण होतात, त्याचं मूळ हे मानवी गरजांच्या अमर्यादेतेमध्ये आहे. मी किती माझ्या गरजा भागवू याच्याकरता कोणते असं मोजमाप आपल्याकडे नाही, ते प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून घालून घ्यायचं आहे. बरं का? म्हणजे माझ्या समजा एक 10 गरजा मी पॉईंट आउट केल्या की नाही मला या गरजा भागवायच्यात, त्याच्यानंतर मी माझ्या मनाने मला बजावलं पाहिजे की तर यानंतर आपण त्या ठिकाणी दुसऱ्या गरजांच्या मागे लागायचं नाही. म्हणजे मानवी गरजा या अमर्यादित असतात हे एक पहिलं वैशिष्ट्य या गरजांचं आहे. एक गरज झाली की आपल्याला दुसरी त्या ठिकाणी उद्भवते आणि त्यामुळे आपण गरजा पूर्ण करण्याच्या त्या चक्रामध्ये अडकले जातो. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. आणि म्हणून तुम्ही जर कोणाला विचारलं काय कसं काय चाललंय, काय नाही हो आता मी हे घेतलं ते घेतलं, मला एवढं कर्ज झालंय, मला एवढा हप्ता बसतो, असे लोक आपल्याला सांगू लागतात. मग आपल्या विचार करतो की अरे एवढं कसं काय, याला टेन्शन का आलं एवढं? तर त्याचं कारण हे या गरजांच्या अमर्यादेतेमध्ये आहे. आणि अर्थशास्त्र जे आहे ते अर्थशास्त्र साधारणपणे, म्हणजे आजचा जो ट्रेंड आहे तो गरजा वाढवण्यावर भर देणारा आजचा अर्थशास्त्र आहे.
नक्कीच. म्हणजे सगळीकडे प्रलोभन आहेत,
सगळीकडे प्रलोभन आहेत, मार्केटिंग आहेत, मोठमोठे मॉल्स उघडलेले आहेत. आणि तुम्ही अगदी तुमची जुनी वस्तू फेकून द्या, नवीन घ्या, इथपर्यंत ते आलेलं आहे. त्याच्यामुळे सध्याचं अर्थशास्त्र किंवा सध्याचा एकूणच मार्केटिंग ट्रेंड जो आहे हा तुमच्या गरजा वाढवण्यावर भर देणार आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्याने ठरवलं की नाही मी माझ्या गरजा मर्यादित करणार, माझ्या उत्पन्नाचं योग्य मी खर्च करणार, योग्य वाटप करणार, भविष्याकरता तरतूद करणार, माझ्या आरोग्याकरता, मुलांच्या शिक्षणाकरता मी तरतूद करणार, तर ते त्याला करणं सहज शक्य होतं. परंतु दुर्दैवाने काय होतं की या जाहिरातींमुळे आणि आजच्या या ट्रेंडमुळे प्रत्येक व्यक्तीला ते जमेलच असं नाही. आणि म्हणून तुम्ही वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो की अमुक एका व्यक्तीने अगदी तरुणपणात आत्महत्या केली, तिला खूप मोठं कर्ज झालेलं होतं. तर असे जे प्रसंग आपण वाचतो ते त्याची उत्पत्ती ही अशा प्रकारच्या मेंटॅलिटीमधून होते. आणि व्यक्तीला असं वाटतं की आजचं गरजा आपल्या वारंवार उद्भवत असल्यामुळे आपण त्याच्या मागेच धावतो आणि मग अनेक जीवनामध्ये अडचणी निर्माण करून घेतो. पण या ठिकाणी मुख्य मुद्दा असा आहे की गरजा या वारंवार उद्भवतात, त्या अमर्यादित असतात आणि त्याच्याकरता मग व्यक्ती प्रयत्न करू लागते. दुसरं जे आहे, जसं मी सांगितलं की गरजा या वारंवार उद्भवतात, जसं आता आपण आवश्यक गरजा म्हटलंय, की एकदा भूक लागल्यानंतर परत संध्याकाळी आपल्याला भूक लागते, मध्ये काही खावंस वाटतं आणि गरज ही त्या ठिकाणी वारंवार उद्भवत असते. एक गरज पूर्ण झाली की दुसरी त्या ठिकाणी परत उद्भवते. आता गरजा जरी अमर्यादित असल्या तरी एक गरज ही विशिष्टरित्या चांगल्या पद्धतीनं पूर्ण करता येते. म्हणजे तुमच्या समजा 10 गरजा आहेत पण तुमचं उत्पन्न मर्यादित आहे आणि तुम्हाला त्यातल्या 2 गरजा या सहजपणे पूर्ण करता येतात, त्याच्यामुळे त्या 2 गरजा तुम्ही पूर्ण करण्याला प्राधान्य द्या आणि त्याच्यानंतर उत्पन्न उरल्यानंतर त्याचं आवश्यकरित्या वाटप झाल्यानंतर उरलेल्या गरजांकडे तुम्ही वळू शकता. म्हणजे गरजा जरी अमर्यादित असल्या तरी कोणत्या गरजा पूर्ण करायच्या हे तुम्हाला ठरवता येतं, त्याला प्रायोरिटी देता येते आणि त्यातून मग आपलं कल्याण हे आपल्याला साध्य करता येतं. आता गरजा या परस्पर पूरक असतात, त्याचप्रमाणे परस्पर पर्यायी पण असतात. म्हणजे तुम्हाला समजा महाविद्यालयात जायचं आहे तर तुम्हाला बसने जाता येतं, रिक्षाने जाता येतं. आपल्याकडे जो आर्थिक स्रोत आहे तो कोणत्या पद्धतीचा आहे याच्यानुसार तुम्हाला त्याच्यामधून निवड करता येते आणि म्हणून आपली गरज भागवण्याकरता आपल्याकडे असणारी साधन सामुग्री आणि ती गरज भागवण्याकरता असणारे विविध पर्याय याचा चांगल्या पद्धतीने विचार करून आपण ते करू शकतो,
योग्य पर्याय
आपण निवडू शकतो. तर ही सर्वसाधारणपणे गरजांची जी वैशिष्ट्ये आहेत त्या गरजांच्या वैशिष्ट्यावरून आपल्या असं लक्षात येईल की या गरजांमुळे मानवाच्या आर्थिक जीवनाला एक वेग प्राप्त होतो आणि हा वेग मग त्याला देशाच्या आर्थिक प्रगतीकरता, संशोधनाकरता, उत्पादक साधन सामुग्रीच्या वापराकरता एक नवी प्रेरणा देऊन जातो. म्हणजे मी असं म्हणणार नाही की एखाद्याच्या खूप गरजा आहेत आणि ते अयोग्य आहे असं नाही. गरजा या पूर्ण करणं हे त्या ठिकाणी आवश्यकच आहे आणि त्याच्याकरता लिजिटिमेट जे कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे त्या मार्गाने प्रयत्न करणं हे आवश्यकच आहे आणि ते योग्य आहे आणि त्यातूनच मग आपल्या अर्थव्यवस्थेला देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळत असते. समजा एखादा समाज असेल की जो अत्यंत अल्प आहारावर, अल्प गरजांवर, कमीत कमी भौतिक प्रगतीला महत्व देतो तर त्या समाजाची फारशी भौतिक प्रगती होणार नाही. कारण का? तर जरी उत्पादन केलं तरी मागणी ही त्या ठिकाणी कमी राहील. आपल्याला बॅलन्स साधायचा आहे, म्हणजे अतिभौतिकवादही वाईट आहे. आज आपल्या देशामध्ये एक प्रश्न असा आहे की हे एवढं कॉम्प्युटरचं उत्पादन वाढलंय आणि जे जुने कॉम्प्युटर आहेत ते फेकायचे कसे, त्याच्यामुळे जे रेडिएशन निर्माण होतं त्याच्यावर नियंत्रण कसं आणायचं असा प्रश्न भेडसावा लागलाय. म्हणजे अति गरजा पण वाईट आणि अजिबात गरजा नसणं पण वाईट, त्याच्यामध्ये एक बॅलन्स एक समतोल हा साधला पाहिजे आणि अशा गरजा आपल्या ठेवल्या पाहिजे की ज्या गरजा या प्रत्येकाला पूर्ण करता येतील, ज्याच्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होणार नाही, ज्याच्यामुळे देशातील साधन सामुग्री ही योग्य प्रकारे वापरली जाईल आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल आणि तो आपली गरज पूर्ण करू शकेल. जर मला असं वाटलं की माझ्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्या आणि तुम्हाला त्या ठिकाणी अर्धपोटी राहावं लागावं अशी मनोवृत्ती ही घातक आहे. म्हणून आपण जेव्हा उत्पन्नाची विषमतेचा जेव्हा विचार करतो तेव्हा असं आढळतं की समाजातल्या एका विशिष्ट घटकाकडे उत्पन्नाचा मोठा भाग केंद्रित झालेला आहे पण बाकीच्या लोकांना आपलं आवश्यक गरजा देखील पूर्ण करता येत नाही, तर ही परिस्थिती देखील वाईट आहे. म्हणून याच्याकरता सरकारी हस्तक्षेप, सरकारी कर, सरकारी कायदे कानून याची गरज पडते. म्हणजे मानवी प्रगती करता भौतिकवाद हा आवश्यकच आहे परंतु अतिभौतिकवाद हा टाळून समानता कशी आणता येईल हे पाहण्याचं आर्थिक धोरणाचं एक मोठं काम असतं, फार मोठा तो भाग असतो. आता हे गरजांचं आपण पाहिल्यानंतर त्याच्या थोडं मागे जाऊन आपण जेव्हा ज्यावेळेला एखादी वस्तू आपण उपभोग घेतो तर तो उपभोग घेतो म्हणजे नेमकं काय करतो हे मी थोडंसं विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगू शकतो की आपल्याला वस्तू वापराची इच्छा निर्माण होते आणि वस्तूमध्ये आपली गरज पूर्ण करण्याची क्षमता असते, जशी अन्नामध्ये आपली भूक भागवण्याची क्षमता आहे. आता जेव्हा आपण अन्नाचा उपभोग घेतो तेव्हा त्यावेळेला ती उपयोगिता किंवा ती शक्ती त्या अन्नामधून आपण काढून घेतो. म्हणजे ज्या वेळेला मी अन्नाचा उपभोग घेतो किंवा फळ खातो त्यावेळेला ती माझी भूक भावण्याची शक्ती ही मी काढून घेतो, आणि त्याच्याही अगोदर म्हणजे वस्तू निर्मितीच्याही अगोदर उत्पादनाची एक प्रक्रिया असते. उत्पादनाचे जे चार घटक आहे, मग आपण श्रमाचा उल्लेख केला, श्रमाबद्दल माहिती घेतली, तर श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे चार घटक आहेत. श्रमाचा आपण मग विचार केला. भूमी म्हणजे जमीन, आणि जमिनीबरोबरच एखाद्या देशामधली भूमी म्हणजे त्या देशामध्ये असणारं हवामान, पर्जन्यमान, वातावरण आणि एकूणच उत्पादनाला पोषक होईल असं नैसर्गिक सर्व काही ते म्हणजे भूमी. तर अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही वस्तूच्या उत्पादनाकरता हे चार घटक आवश्यक असतात. श्रम आपण पाहिलं, भूमी मी आता तुम्हाला सांगितली, तिसरं म्हणजे भांडवल. भांडवलामध्ये पैसा, त्याचप्रमाणे तुमच्याकडे असणारे यंत्रसामुग्री, इमारती, याचा भांडवल म्हणून आपण उल्लेख करूया. आणि चौथं जे महत्वाचं आहे ते म्हणजे संयोजन, त्याला आपण एंटरप्रेन्युअर असं म्हणतो. या तीन गोष्टी एकत्र आणून जी व्यक्ती उत्पादनाची क्रिया हाती घेते आणि मानवाला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची निर्मिती करते त्याला संयोजक असं म्हणतात. आणि त्याचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणं हा असतो. म्हणजे कोणीही समजा मी संयोजक आहे किंवा मी उत्पादक आहे, तर माझा मुख्य उद्देश हा नफा मिळवणं हा आहे. माझा उद्देश असा नाही की तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी वस्तू मिळाव्या, कारण प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचं आर्थिक हित पाहते. आणि एक असा सिद्धांत आहे की स्वतःच्या आर्थिक हितातून, व्यक्तिगत आर्थिक हितातून सामाजिक हित साध्य होतं. स्मिथने तो विचार मांडलेला आहे, त्याला इनव्हिजिबल हँड, अदृश्य हात असं म्हणतात. स्मिथ असं म्हणतं की तुम्हाला जर समाजाची प्रगती साधायची असेल तर तुम्ही व्यक्तीला स्वतःचं आर्थिक हित साधण्याचं स्वातंत्र्य द्या. आणि मग ते काय करेल की स्वतःच्या हिताकरता म्हणून एखादी उत्पादन प्रक्रिया हाती घेईल, उत्पादक क्रिया हाती घेईल, आणि त्यातून मग अन्य व्यक्तींना रोजगार मिळेल, मागणी निर्माण होईल आणि संपूर्ण समाजाचं हित त्या ठिकाणी साधलं जाईल. म्हणून संयोजन करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला उत्पादक क्रिया हाती घेण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे की जेणेकरून त्यातून समाजाचा देखील विकास होईल. म्हणून आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल की अलीकडचं जे उदारीकरणाचं धोरण आहे, खाजगीकरणाचं धोरण आहे, त्याच्यामध्ये उत्पादकांचे जे प्रस्ताव आहेत ते फार त्वरेनं मंजूर करण्यात येतात, त्यांची नफा मिळवण्याची प्रेरणा ही राखली जाते, त्यांना कररूपी सवलती देण्यात येतात. आणि याचा उद्देश हा त्यांना त्यांची आर्थिक मक्तेदारी निर्माण करणं हा नाहीये, तर त्यांनी जी उत्पादक प्रक्रिया ते हाती घेतील त्यातून संपूर्ण समाजामध्ये रोजगार निर्मिती होईल, उत्पन्न निर्मिती होईल आणि त्यातून मग मागणी वाढून संपूर्ण समाजाचं हित साध्य होईल, असाच त्या ठिकाणी उद्देश असतो. तर संयोजन मध्ये ही व्यक्ती हे तिन्ही घटक एकत्र आणून त्याचा उत्पादनाकरता वापर करते आणि मग त्या ठिकाणी आपल्याला वस्तू या मिळू लागतात. आता याच्यामध्ये सर्वजण आले, शेतकरी आले, कारखानदार आले, की जे जे आपल्याला उपलब्ध करून देतात वस्तू उपभोगाकरता ते सर्व व्यक्ती व संस्था याच्यामध्ये येतात. आता आपला उपयोगितेचा जो विषय होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं की उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी मानवी गरज भागवण्याची असणारी शक्ती, आणि उपभोग घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ही उपयोगिता ही काढून घेतली जाते आणि ती काढल्यानंतरच त्या ठिकाणी आपली ही गरज भागते. आता या उपयोगितेची देखील काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे बघा की उपयोगिता ही स्थळानुसार व कालानुसार बदलते. म्हणजे स्वेटरमध्ये उपयोगिता ही हिवाळ्यामध्येच जाणवेल तुम्हाला, अन्य प्रसंगी किंवा अन्य ऋतूमध्ये तो आपल्याला निरुपयोगी वाटतो. म्हणजे कालानुसार व स्थानानुसार छत्रीची उपयोगिता ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण आहे तिथे जास्त आहे, स्थानानुसार व काळानुसार उपयोगिता ही कमी जास्त त्या ठिकाणी होते. दुसरं की उपयोगिता ही उपयोगिता असते, तिला तुम्ही काही असं फिलॉसॉफिकल मॉरल असं काही बाइंडिंग नसतं. तुम्ही त्या वस्तूचा वापर कसा करता याच्यावर तुमच्या जवळ असणाऱ्या वस्तूची उपयोगिता ही ठरत असते. म्हणजे तुम्ही जर भाजी कापण्याकरता सुरीचा वापर करू शकता, डॉक्टर ऑपरेशन करता सुरीचा वापर करतात की जेणेकरून व्यक्तीचा जीव वाचतो आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात उभी राहते, पण अनेक समाज विघातक शक्ती या सुरीचा अन्य करण्याकरता वापर करतात. म्हणजे तुम्ही कशाकरता वापर करता याच्यावरनं त्या वस्तूची उपयोगिता ही ठरत असते. पुढला एक वैशिष्ट्य आहे की उपयोगिता आणि उपयुक्तता. आपला बऱ्याच वेळा गोंधळ होतो की एखाद्या वस्तूची उपयोगिता आणि उपयुक्तता या एकच गोष्टी आहे, परंतु उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे औषधामध्ये उपयोगिता आहे, उपयुक्तता आहे, परंतु जर मला त्या विशिष्ट औषधाची गरज नसेल तर माझ्या दृष्टीने त्या औषधाची उपयुक्तता काही नाहीये, कारण मला तसा काही रोग नाहीये आणि त्याच्यामुळे त्या औषधाचा मला काही गरज नाहीये. म्हणजे त्याच्यात उपयोगिता नाही असं नाही, उपयोगिता आहेच, पण माझ्या दृष्टीने त्याची उपयुक्तता त्या ठिकाणी नाहीये. पुढचं आहे की उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेनुसार अवलंबून असते. म्हणजे बघा की एखादी नवीन वस्तू बाजारामध्ये येते आणि बाजारामध्ये वस्तू आली की प्रत्येकाला ती हवीशी वाटते आणि ती वस्तू म्हणजे घेण्याकरता आपली चढाओढ लागते की प्रथम ती वस्तू कोण घेतं. म्हणून अनेक वेळा आपण जेव्हा जाहिराती पाहतो तेव्हा पाहतो की व्यापारी लोक किंवा उत्पादक लोक त्या वस्तूची अशा प्रकारे जाहिरात करतात की प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की ती वस्तू आपल्याकडे असावी आणि मग तो त्याच्याकरता वाटेल ती किंमत मोजायला देखील तयार होतो आणि मग त्या तीव्रतेनुसार त्याची उपयोगिता ही बदलत जाते. म्हणजे मला एखादी वस्तू किती तीव्रतेने हवी तर ती मला जास्त उपयोगी वाटू लागते. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की बा नाही मला एवढी उपयुक्तता नाही वाटत त्याच्यामध्ये, मग मी काय काय थांबणं तुम्ही पसंत करता आणि नंतर मग ती वस्तू घेता. म्हणजे एखाद्या वस्तूची उपयोगिता ग्राहकांना ती वस्तू किती गरजेची किती तीव्रतेची त्यांची गरज आहे त्याच्यावरनं ते ठरतं. आणि म्हणून मग काय होतं की ज्या वेळेला वस्तू प्रथमतः मार्केटमध्ये येते त्यावेळेला तिची किंमत खूप असते आणि जे लोक नेमके या तीव्रतेच्या मागे धावतात त्या लोकांना ती वस्तू जास्त किमतीला घ्यावी लागते. पण जी व्यक्ती संयम बाळगते, जी चांगल्या वाईट बाजूंचा विचार करते आणि मग खरेदीचा निर्णय घेते त्यावेळेला मग काही काळ जातो आणि ती वस्तू मग स्वस्त होऊ लागते, कारण तिची मागणी कमी होते. ज्या तीव्रतेने उपयोगिता लोकांना वाटत होती तो बहर ओसरून जातो आणि मग ती वस्तू एक नॉर्मल किंवा अशा किमतीला उपलब्ध होते की जी सर्वसामान्यांना परवडेल. म्हणून कोणत्याही वस्तूची त्या ठिकाणी जेव्हा पहिली लॉन्चिंग होतं तेव्हा त्याची किंमत ही जास्त असते, कारण ग्राहकांची तीव्रता वाढवणं आणि आपली वस्तू विकणं ही त्या ठिकाणी आपल्याला उत्पादक करत असलेलं दिसून येतं. पण जे सुजाण ग्राहक असतात ते ही वस्तू केवढ्याची आहे, तिची किंमत योग्य आहे का, या वस्तूची मला गरज आहे का, समजा ही वस्तू मी नंतरच्या काळात घेतली तर माझं काही नुकसान आहे का, किंवा अशाच प्रकारची उपयोगिता देणारी माझ्याकडे अन्य वस्तू असताना ही मी का घेऊ, अशा अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये. आणि खरं म्हणजे ते योग्य आहे, जर आपलं उत्पन्न मर्यादित असेल तर त्या ठिकाणी खरेदीचा निर्णय हा काळजीपूर्वक घेणंच आवश्यक आहे. पण आज जाहिरातीच्या युगामध्ये प्रत्येकजण जाहिराती पाहून जर खरेदी करू लागला तर त्यातून उत्पन्नाचं अकार्यक्षम असं वाटप होईल की म्हणजे तुम्हाला समजा महिन्याला एक 25,000 पगार असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक बाबी या पूर्ण करायच्या आहेत आणि त्यामुळे नुसता वस्तूंचा उपभोग घेणं एवढी एकच गोष्ट नाही, मुलांचं शिक्षण आहे, घर भाडं आहे, घराचा हप्ता आहे, मेडिकल आहे, अशा अनेक आपल्या जबाबदाऱ्या असतात. त्याच्यामुळे खरेदी करताना किंवा वस्तू निवड करताना या सर्व बाबींचा विचार हा प्रत्येकाने केला पाहिजे. उपयोगितेचं पुढलं वैशिष्ट्य आहे की ती एक मानसिक घटना आहे. म्हणजे मला समजा मला भूक लागली आणि मला कोणी खायला दिलं तर मला किती त्यापासून उपयोगिता मिळाली हे मी तुम्हाला प्रमाणात सांगू शकणार नाही. ती एक मानसिक घटना आहे, मानसिक स्थिती आहे. समजा ताणलेलं पाणी दिलं तर दोन ग्लास पाणी प्यायल्यावर त्याची ताण भागली त्याला खूप बरं वाटलं तर तुम्ही जर विचारलं तुला किती उपयोगिता मिळाली तो काही असं प्रमाणात सांगू शकणार नाही. तर उपयोगिता ही एक मानसिक स्थिती आहे, इट इज अ मेंटल स्ट्रेच विच कॅनॉट बी एक्सप्रेस इन नंबर. जसं तुम्हाला विचारलं तुमचं वजन किती आहे, तुमची उंची किती आहे, तुम्ही स्पेसिफिक मीटरमध्ये सांगू शकाल पण उपयोगिता ही त्या ठिकाणी त्याचं परिमाण असं नाहीये. बरोबर. आता उपयोगिता आणि समाधान हा एक महत्वाचा मुद्दा आहे की उपयोगिता आणि समाधान या दोन भिन्न गोष्टी आहेत. जसं आपण उपयोगिता आणि युजफुलनेस किंवा उपयुक्तता या दोन भिन्न गोष्टी आहेत, तसा उपयोगिता व समाधान याच्यामध्येही फरक आहे. म्हणजे एखादी वस्तू आपण घेतो की तिची आपल्याला उपयोगिता आहे असं वाटतं, पण त्याच्यापासून आपल्याला समाधान मिळालंच असं नाही. त्या वस्तूमध्ये काही ना काही दोष निर्माण होतो किंवा आपणही ती वापरायला फारसं उत्सुक राहत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की ही वस्तू आपण उगीच घेतली. अनेक वेळा असं होतं की आपण काही असं एक प्रेडिक्ट करून वस्तू घेतो पण तिचा वापर हा त्या ठिकाणी फारसा होत नाही किंवा आपल्या दृष्टीने त्याची उपयुक्तता ही कमी वाटते आणि मग या दोघांमध्ये फरक पडू लागतो. ज्या तीव्रतेने, जसं आपण मग पाहिलं, ज्या तीव्रतेने माणूस वस्तू घेतो त्याला असं वाटतं की माझ्या दृष्टीने ही वस्तू खूप उपयुक्त आहे, पण जेव्हा तो प्रत्यक्ष वापरास सुरुवात करतो त्यावेळेला तो त्या वस्तूचा पूर्ण वापर करू शकत नाही आणि मग ती त्या वस्तूची उपयुक्तता त्याला कमी वाटू लागते आणि म्हणून अशा वेळेला या दोघींमध्ये अंतर हे पडू लागतं. तर ही उपयोगितेची काही वैशिष्ट्ये आहेत. आणि आपण जेव्हा वस्तू खरेदी करतो, तुम्ही मी कोणी सामान्य व्यक्ती, त्यावेळेला ती खरेदी करण्यामागे हे सर्व फोर्सेस, म्हणजे मला असं वाटणं की ही वस्तू माझ्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे, हिची किंमत कमी आहे, हिची किंमत देण्याकरता माझ्याकडे पैसे आहेत, आणि सर्वात महत्वाचं काय असतं की ही वस्तू घेतल्यामुळे माझ्या स्टेटसमध्ये काही फरक पडेल, मी तुमच्यापेक्षा जरा वरचढ त्या ठिकाणी राहील असं मला वाटतं आणि त्या भावनेतून देखील वस्तू या खरेदी केल्या जातात. अलीकडच्या काळात तुम्ही जर जाहिराती पाहिल्या किंवा मॉलमधलं एकूण कल्चर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात की काही गोष्टी या स्टेटस सिम्बॉल अशा आहेत आणि त्यातून मग असे प्रश्न हे निर्माण होतात. तर मुख्य हेतू काय आहे आपला की मानवी गरजा या अमर्यादित आहेत, आपल्याकडे लिमिटेड इन्कम आहे, ते लिमिटेड इन्कम आपल्याला सर्व वस्तूंवर अशा तऱ्हेनं विभागायचं आहे की प्रत्येक गरज ही आपल्याला पूर्ण करता येईल. म्हणजे वैद्यकीय गरज असेल तिच्याकरताही आपल्याकडे पैसे पाहिजे, शिक्षणाकरताही पैसे पाहिजे, आणि संपूर्ण उत्पन्नाचं योग्यरित्या जर आपण वाटप केलं, विभागणी केली, तर आपलं महिन्याचं बजेट हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वापरलं जाईल आणि आपले पैसे वाया जाणार नाही. म्हणजे एखाद्या वस्तूकरता जर, जसं मी आता सांगितलं की उपयोगिता सुरुवातीला खूप तीव्रतेची वाटते म्हणून किंमतही जास्त असते, एखाद्या शहाण्या व्यक्तीने जर विचार केला की आता जर किंमत जास्त आहे, आपण 15 दिवस महिनाभर थांबू, किंमत खाली येईल, तर किंमत खरंच खाली येते आणि मग त्याला त्याच्या मर्यादित उत्पन्नातून अधिक त्या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. आणि प्रत्येक वेळेला आपण खरं म्हणजे असं करायला पाहिजे की वस्तूची किंमत, आपण देत असलेली वस्तूची किंमत आणि तिची उपयोगिता याची जर तुलना केली तर ते खूप फायदेशीर ठरतं. पण अनेक वेळा आपण तसं करत नाही आणि आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा अनेक फोर्सेस आपल्या मनामध्ये असतात आणि त्यातून मग अयोग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो
जाहिरातींचा जो.
आणि म्हणून असं म्हणतात की, आणि तेही योग्य आहे, की वस्तूची खरेदी करताना तिची उपयुक्तता, उपयोगिता या सर्व बाबींचा विचार करून मगच आपण ती खरेदी केली पाहिजे. आता आपण आता विचार केला की गरजा, वस्तू, उत्पादन, उपयोगिता, उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहिली, गरजांची वैशिष्ट्ये पाहिली आणि मग आपण या सर्व फोर्सेस जे आहेत याचा एक परिणाम म्हणजे आपण वस्तूंना मागणी करतो. आता जेव्हा मागणी असते, आता मला वाटतं की माझ्याकडे मोठी गाडी असावी ही माझी इच्छा झाली, मोठी गाडी असावी ही माझी इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण करण्याकरता माझ्याकडे पैसे असतीलच असं नाही. त्यामुळे इच्छा आणि मागणी, म्हणजे वस्तूची इच्छा असणं आणि वस्तूची मागणी करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्या वेळेला व्यक्तीची वस्तू खरेदी करण्याची इच्छा असते आणि त्याच वेळेला त्या वस्तूची किंमत देण्याची पात्रता, तेवढे पैसे, आर्थिक कुवत त्याच्याकडे असते, त्यावेळेलाच मागणी प्रत्यक्षात येते. समजा मला इच्छा आहे पण माझ्याकडे पैसे नाहीयेत, मग मी ती वस्तू घेऊ शकणार नाही. किंवा तुमच्याकडे पैसे आहेत पण तुम्हाला ती वस्तू घेण्याची इच्छा नाहीये, तर तुम्ही ती वस्तू खरेदी करत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी प्रत्यक्षात येण्याकरता ती वस्तू खरेदी करण्याची असणारी इच्छा आणि खरेदी करण्याकरता लागणारे पैसे या दोन गोष्टी जुळून आल्या तरच त्या ठिकाणी मागणी ही प्रत्यक्षात येते आणि म्हणून मागणी प्रत्यक्षात येण्याकरता ती इच्छा आणि खरेदी करण्याची पात्रता ही फार महत्वाची आहे. अर्थशास्त्रामध्ये मागणी म्हणजे एका विशिष्ट काही विशिष्ट किमतीला वस्तूचे खरेदी केले जाणारे परिमाण. आज समजा आज दिनांक अमुक अमुक रोजी 100 लिटर दुधाला 50 रुपये प्रति लिटर या दराने मागणी आली म्हणजे ती विशिष्ट काही विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला किमतीचा उल्लेख त्या ठिकाणी फार आवश्यक आहे आणि त्यावेळेला मग ती मागणी ही निश्चित होते. आता ही मागणी कशावर अवलंबून असते हे पण खूप त्या ठिकाणी महत्वाचं आहे. अनेक वेळा असं होतं की वस्तूची किंमत वाढल्यावर तिची मागणी कमी होते. आपला दैनंदिन अनुभव असतो तो आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. आता वस्तूची मागणी ठरवणारे देखील अनेक घटक आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं आढळून येईल की काही वेळेला वस्तूची अगदी जाहिरात केली किंमत कमी केली तरी तिला मागणी येत नाही पण काही वेळेला नुसती जाहिरात दिली किंवा काही केलं नाही किंमतही जास्त असेल तरी वस्तूला मागणी ही येते आणि वस्तू संपून देखील जाते. तर असं का घडतं तर मागणी ठरवणारे देखील काही घटक हे मनोवैज्ञानिक आहेत काही आर्थिक आहेत काही सामाजिक आहेत आणि त्याच्यामुळे वस्तूच्या मागणीवर हे सर्व फोर्सेस हे सर्व घटक हे काम करत असतात आणि त्यातून मग वस्तूची मागणी ठरते. आता मागणी ठरणारा घटक पहिला जो येतो म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न. तुमचं उत्पन्न किती आहे याच्यावर तुम्ही कोणत्या वस्तूंना मागणी कराल हे अवलंबून असतं. समजा तुमचं उत्पन्न मर्यादित असेल तर तुम्ही जास्त वस्तू व सेवांना मागणी करू शकणार नाही कारण तुमचं उत्पन्न मर्यादित आहे. तर उत्पन्न ही त्या ठिकाणी पहिली मर्यादा किंवा एक निर्धारण करणारा घटक वस्तूच्या मागणीचा हा आपल्याला सांगता येईल. अलीकडच्या काळामध्ये याला पण त्या ठिकाणी एक तोडगा लोकांनी शोधून काढला आहे. ते कर्ज घेतात वित्त संस्थांकडनं किंवा त्या कंपन्या हल्ली कर्ज देऊ लागतात. सुलभ हप्त्यामध्ये वस्तूची किंमत आपण फेडू शकतो म्हणजे उत्पन्न हा निर्धारणाचा घटक आजच्या लाईफमध्ये किती प्रमाणात ऍक्ट करतो किंवा त्याचा प्रभाव पडतो याच्याबद्दल तर मला आता शंका वाटू लागलेली आहे. म्हणजे जरी तुमचं उत्पन्न कमी असेल तरी तुम्हाला बँका गाडी घेण्याकरता 100% कर्ज देतात किंवा कंपन्या कर्ज देतात. त्याच्यामुळे असा गोड गैरसमज होतो की आपण गाडी घेऊ शकतो किंवा आपण आपल्या कम्फर्ट किंवा चैनीच्या गरजा या पूर्ण करू शकतो. आता हे अयोग्य की योग्य हे याच्यामध्ये मी पडणार नाही परंतु उत्पन्नाचा हा निर्धारणाचा जो घटक आहे हा घटक आपल्याला सध्याच्या काळामध्ये वस्तूच्या मागणीचा एक 100% खरा 100% करेक्ट असा निर्धारणाचा घटक मानता येणार नाही. कारण उत्पन्न जरी कमी असलं तरी व्यक्तीचा उपभोग हा या कर्ज सवलतींमुळे जास्त असू शकतो किंवा तो राहतोच. त्याच्यामुळे केवळ एक सैद्धांतिक दृष्टीने जरी आपण म्हटलं तरी उत्पन्न हा घटक आपण वस्तूची मागणी ठरवणारा एक घटक आपण म्हणू शकतो. दुसरं आहे की आवडीनिवडी कशा आहेत त्या आवडीनिवडीवर देखील त्या ठिकाणी वस्तूची मागणी ही ठरत असते. आता समजा एखादी नवीन वस्तू बाजारात आली तर त्या वस्तूला मागणी निर्माण करण्याकरता उत्पादकांना खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. त्याच्या त्या वस्तूचे कोणते कोणते गुण आहेत ती वस्तू घेतल्याने तुम्हाला काय काय लाभ होतील याच्याबद्दलची मोठी माहिती जाहिरातीद्वारे त्यांना द्यावी लागते आणि ती दिल्यानंतरच ते मागणी त्या ठिकाणी निर्माण करू शकतात. म्हणजे हल्ली तर उत्पादनाच्या खर्चामध्ये जाहिरातीचा खर्च समाविष्ट होऊ लागलेला आहे. जाहिरातीचा खर्च म्हणजे वस्तूला मागणी निर्माण करण्याकरता
केलेला प्रयत्न
किंवा केलेला खर्च. आणि उत्पादन खर्चामध्ये पूर्वी हा खर्च नसायचा एवढा, आता त्याचं प्रमाण खूप वाढू लागलेलं आहे. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीची आवड निवड कशी आहे यावर देखील वस्तूची मागणी ही ठरत असते. आता अलीकडच्या काळात काय होऊ लागलेलं आहे की आवडीनिवडी या जाहिरातीमधून देखील क्रिएट होऊ लागलेलं आहे. म्हणजे केलॉग्सची जाहिरात किंवा सॉसची जाहिरात जामची जाहिरात हे तुम्ही पाहिलं तर एकदा ती वस्तू त्याच्याबद्दलची आवड निर्माण केली की ग्राहक त्या वस्तू मग आपोआपच घेऊ लागतात आणि त्याच्यामुळे त्या वस्तूची मागणी ही वारंवार येऊ लागते. त्यामुळे आवडीनिवडी हा घटक देखील वस्तूच्या मागणी ठरवण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतो.
सर जसं ते म्हणजे बालहट्ट आणि स्त्रीहट्ट हे दोन केंद्रबिंदू मानून जाहिरात तयार केल्या जातात.
अगदी बरोबर आहे
आणि ते टाळता येत नाही.
बरोबर आहे, अगदी बरोबर.
कारण बालहट्ट आणि स्त्रीहट्ट हा सर्वात महत्वाचा आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मग ती वस्तू कितीही महाग जरी असली तरी ती खरेदी करण्याकडे कल मग त्या कुटुंबाचा.
बरोबर आहे. आणि आपण याची जी गुंफण केलेली आहे की शास्त्र आणि प्रत्यक्ष परिस्थिती याच्यावर मी एक शेवटी कॉमेंट करणार आहे की आपण ज्या वेळेला आपलं आर्थिक वर्तन ठरवतो त्यावेळेला ते वर्तन ठरवण्याकरता आपण जर अर्थशास्त्राचा आधार घेतला आणि बाहेरचे हे फोर्सेस जर कमी केले तर आपल्या मर्यादित उत्पन्नातून आपल्याला जास्तीत जास्त गरजा या भागवता येतात आणि जो फाजील परिणाम असतो तो परिणाम आपल्याला टाळता येतो आणि आपण बचतही चांगल्या प्रकारे करू शकतो.
त्याचं व्यवस्थापन
व्यवस्थित झालं पाहिजे. बरोबर आहे. तर आता आवडीनिवडीचं आपण पाहिलं आणि तिसरा मागणी ठरवणारा घटक आहे तो म्हणजे त्या वस्तूला पर्यायी आणि पूरक कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादी वस्तू जर असेल तर तीच गरज आपल्याला अनेक पर्यायी वस्तूंपासूनही भागवता येते. जर ती तशी संख्या मर्यादित असेल अगदी तर ती वस्तू घेण्याशिवाय पर्याय नसतो.
बरोबर.
आणि त्याच्यामुळे तिची मागणी ही जास्त
राहते. अत्यावश्यक सेवा.
बरोबर आहे.
अत्यावश्यक वस्तू.
आणि जर पर्याय असतील तर मग साहजिकच ती मागणी ही कमी होते. पुढचा घटक आहे लोकसंख्या. एखाद्या देशाची लोकसंख्या किती आहे साहजिकच आहे की त्याच्यावरनं मग त्या वस्तूची मागणी ही ठरत असते. आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या आहे त्याच्यामुळे वस्तू निर्माण करायला ती पुरवायला खूप खूप मोठा स्कोप आहे. त्याच्यामुळे असं होणार नाही की लोक मागणी करत नाही तर उत्पादन होणार नाही असं नाहीये. लोकांना मागणी करायची इच्छा आहे. फक्त फरक एवढाच आहे की त्यांना आवश्यक असणारं उत्पन्न सध्या कमी आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही जी किंमत आकारत आहात ती किंमत देणं हे त्यांना परवडत नाही. जर तुम्ही किंमत कमी केली तर अनेक गोष्टींना ही चांगल्या प्रकारे मागणी ही आपल्याला निर्माण करता येईल. म्हणजे लोकसंख्या हा त्या ठिकाणी महत्वाचा घटक आहे. पुढचा घटक आहे जाहिराती. ज्याचा आपण विचार केला की जाहिरातीमुळे नवीन नवीन वस्तूंना मागणी ही निर्माण केली जाते. प्रत्यक्षात असलेली मागणी ही वाढवली जाते आणि त्याच्यामुळे देखील वस्तूची मागणीवर मोठा परिणाम होतो. तिसरा चौथा घटक आहे तो आहे सरकारी धोरणाचा. अनेक वेळेला सरकारी धोरणामुळे वस्तूच्या मागणीवर प्रभाव पाडता येतो. उदाहरणार्थ सरकारने जर उत्पन्नासारखे प्रत्यक्ष कर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आकारले तर आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग हा सरकारी खजिन्यामध्ये जातो कराच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे आपल्या वस्तू भागवण्याकरता आपल्याला आपल्याकडे कमी उत्पन्न राहतं. त्याच्यामुळे मागणीवर निश्चितच परिणाम होतो आणि वस्तूची मागणीही कमी होते. याउलट जर सरकारने उत्पन्नावरील कर कमी केले तर आपल्याजवळ जास्त त्या ठिकाणी पैसा उरतो आणि मग आपण आपल्या हव्या त्या वस्तूंची मागणीही करू शकतो. त्याच्यामुळे कराच्या रचनेमध्ये करांच्या दरामध्ये काय फरक आहे कशा तऱ्हेनं बदल होत आहेत हे पाहून मग वस्तूच्या मागणीवर तसा प्रभाव हा पडू लागतो. आता मागणीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला त्या वस्तूच्या पुरवठ्याचाही विचार केला पाहिजे. नुसता मागणीचा एकंगी विचार करून चालणार नाही. समजा तुम्ही एखाद्या वस्तूला किंमत द्यायला तयार आहात म्हणजे तुमच्याकडे खरेदीची शक्ती आहे तुमच्याकडे इच्छा पण आहे खरेदी करायची परंतु त्या वस्तूचा पुरवठा हा काही घटकांमुळे होऊ शकत नाहीये तर अशा वेळेला तुमची मागणी ही प्रत्यक्षात येणार नाही आणि म्हणून नुसता मागणीचा विचार करून चालणार नाही तर त्या वस्तूचा पुरवठा होण्याकरता आपल्याकडे आवश्यक असणारी नैसर्गिक व मानवी साधन संपत्ती आहे का आपल्याकडे ते कौशल्य आहे का की किंवा ते तंत्रज्ञान आहे का की जे ही वस्तू निर्माण करण्याला उपयुक्त आहे त्याच्यावरून देखील मग वस्तूचा पुरवठा होतो आणि मग त्याची मागणी. बरोबर आहे. आज आपण पाहतो की आपल्या देशामध्ये काही वस्तूंच्या उत्पादनाकरता आपण परदेशी तंत्रज्ञान वापरतो म्हणजे आपल्याकडे ते तंत्रज्ञान अजून विकसित न झाल्यामुळे किंवा त्याचे ते विकासनाच्या स्टेजमध्ये असल्यामुळे आपण ते तंत्रज्ञान वापरू शकत नाही आणि म्हणून विदेशातलं तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरून आपण ती वस्तू ही उपलब्ध करून देत असतो. तर मागणी ठरवणारे असे हे काही घटक आहेत आणि त्याच्यावरून मग वस्तूची मागणी ही ठरत असते आणि ही मागणी ही व्यक्ती व समाजाच्या दृष्टिकोनातून देखील फार महत्वपूर्ण आहे. म्हणजे व्यक्तीच्या दृष्टिकोनातून कशी महत्वाची की त्याची गरज भागते आणि गरज भागल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं उत्पादनाचं कौशल्य स्किल हे त्या ठिकाणी वाढतं आणि आपण ज्याच्याकरता कष्ट करतो ज्याच्याकरता उत्पन्न मिळवतो ते एकदा मिळालं म्हणजे त्या उत्पन्नाचा देखील त्यांना उपयोग चांगल्या प्रकारे घेता येतो. समाजाच्या किंवा देशाच्या दृष्टिकोनातून देखील मागणी फार महत्वाची आहे. म्हणजे जेम केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की आर्थिक प्रगती रोजगाराची संख्या ही परिणामकारक मागणीवर अवलंबून असते. ही मागणी इतकी महत्वाची आहे त्यामुळे मागणी हा नुसता व्यक्तिगत दृष्टिकोनातून हाताळण्याचा अभ्यास विषय नाहीये. तो संपूर्ण देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये फार मोठी भूमिका बजावत असतो आणि म्हणून मागणीचा विचार आपण या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये जो केलेला आहे तो आता व्यक्तिगत पातळीवर आहे आणि एसवायला गेल्यावर आपल्याला मागणीचा समग्र अर्थशास्त्र म्हणजे समग्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मागणीचं काय महत्व आहे हे आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता जसं मी मगा म्हटलं आपण बघा काय काय अभ्यासलं याची थोडक्यात त्या ठिकाणी उजळणी करूया. आपण उत्पादनाचे घटक पाहिले, गरजा पाहिल्या, गरजांची वैशिष्ट्ये पाहिली, उपयोगिता म्हणजे काय ते पाहिलं, मागणी म्हणजे काय ते पाहिलं, मागणी कोणत्या घटकावर अवलंबून असते ते पाहिलं आणि हे पाहिल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल की प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या स्वतःच्या गरजा भागवण्याकरता अर्थव्यवस्थेमध्ये प्रयत्नशील असतो आणि त्यातून त्या उत्पादनाची प्रक्रिया ही तो हाती घेतो. म्हणजे आर्थिक क्रियेची व्याख्या अशी आहे की स्वतःची गरज भागवण्याकरता हाती घेतलेलं असं काम किंवा प्राप्त केलेलं उत्पन्न की ज्याचा देशाच्या आर्थिक प्रगतीला देखील चांगल्या प्रकारे उपयोग होतो. म्हणजे जे देशाच्या संपत्तीमध्ये देशाच्या उत्पन्नामध्ये भर टाकतात ते आर्थिक क्रिया म्हणून ओळखले जातात. आता उत्पादनाचा मी आता जो उल्लेख केला तो उत्पादन म्हणजे नेमकं काय हो असं जर कोणी विचारलं तर आपल्याला असं म्हणता येईल की उत्पादन म्हणजे ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत त्या वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन. म्हणजे उत्पादन मीन्स क्रिएशन ऑफ युटिलिटीज. आपल्याला जे आवश्यक आहे त्या वस्तू निर्माण करणं हे त्या ठिकाणी उत्पादन म्हणून ओळखलं जातं. आता उत्पादनाचे जे घटक मी मग तुम्हाला सांगितले श्रम भूमी भांडवल व संयोजन हे उत्पादनाचे घटक आहेत. त्याचबरोबर आपली नैसर्गिक साधन संपत्ती यंत्रसामुग्री हे सर्व उत्पादनाकरता आवश्यक असतात आणि उत्पादनाची या प्रक्रियेमध्ये आदान जे असतात इनपुट त्याचं आउटपुटमध्ये किंवा प्रदानामध्ये रुपांतर केलं जातं. म्हणजे तुम्हाला साखर हवी असेल तर तुमच्या दृष्टिकोनातून ऊस हा त्याचा आदान आहे. कपडे हवे असतील तर कापूस हा आदान आहे आणि या कापसाचं आदान या आदानाचं प्रदानात म्हणजे कापडामध्ये रुपांतरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती उत्पादन प्रक्रिया म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते आणि अर्थव्यवस्थेतील प्रत्येक व्यक्ती ही या प्रक्रियेला हातभार लावत असते. आता उत्पादनाची ही आपण व्याख्या पाहिल्यानंतर उत्पादनामध्ये उपयोगितेची निर्मिती होते हे मी तुम्हाला मग सांगितलं आणि ही निर्मिती करताना ती निर्मिती ही वेगवेगळ्या रुपात देखील होऊ लागते. म्हणजे बघा समजा लाकडी ओणका असेल आणि तुम्हाला जर टेबल बनवायचं असेल तर त्याच्यावर काही प्रोसेस त्याचा आकार बदलावा लागतो, तुमचं कौशल्य वापरावं लागतं, सुतार ते हत्यारं त्याला घ्यावी लागतात आणि तो त्याचं रूप हे बदलतो आणि मग त्याचं टेबलमध्ये त्या ठिकाणी रुपांतर होतं. म्हणजे रूप उपयोगितेमध्ये वस्तूचं स्वरूप बदलून तिच्यामध्ये उपयोगिता ही निर्माण केली जाते. तोही उत्पादनाचाच एक भाग आहे. दुसरं आहे स्थल उपयोगिता, म्हणजे एका ठिकाणची वस्तू ही दुसऱ्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी विकणं वाहतुकीच्या माध्यमातून ती झाली स्थल उपयोगिता, तिथे तिला मागणी निर्माण करणं. आणि तिसरं आहे की काल उपयोगिता, टाइम युटिलिटी, वस्तू आज निर्माण केली पण तिची ती आज साठवून ठेवायची आणि ज्या वेळेला
तिची उपयोगिता
तिची मागणी येईल त्यावेळेला ती उपलब्ध करून देणं, ही झाली रूप काल उपयोगिता. त्याच्यामध्ये आपण धान्याचं उदाहरण घेऊ शकतो, आज अन्न धान्याचं उत्पादन साठवून ठेवणं आणि ते जसं जसं त्याला मागणी तसतशी उपलब्ध करून देणं हे त्या ठिकाणी आहे. तर उत्पादनामध्ये उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती आणि उपयोगिता निर्मितीमध्ये रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता हे त्या ठिकाणी तीन प्रकार आहेत.
नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्राचं मूलभूत संकल्पना काय आहे याविषयी माहिती घेतलीत डॉ उमेश राजदेरकर यांच्याकडनं. आपल्याला या माहितीचा नक्कीच उपयोग आपल्या शिक्षणासाठी आणि आपल्या एकूण आयुष्यमानासाठी सुद्धा होऊ शकतो, कारण की प्रत्येकाचं अर्थकारण हे या संपूर्ण अर्थशास्त्राशी जोडलं गेलेलं आहे. डॉक्टर साहेब, आज आपण इथे आलात आणि ही अतिशय उपयुक्त अशी माहिती, अर्थशास्त्र याचं मूलभूत संकल्पना काय आहे ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना दिली, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.
धन्यवाद.